चीनीमंडी.com पॉडकास्ट। माय शुगर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ऊस गाळप सुरू करणार। कर्नाटकचे साखर मंत्री शिवराम हेब्बार यांच्याकडून माय शुगर कारखान्याचा दौरा करणे आणि अधिकाऱ्यांची ऊस गाळप पुन्हा सुरू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिल्याच्या एका आठवड्यानंतर मंड्या येथील DC डॉ MV व्यंकटेश यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात गाळप सुरू करण्यासाठी सर्व उपाय करण्याचे आदेश दिले आहेत। डॉक्टर व्यंकटेश यांनी आपल्या कार्यालयामध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांबरोबर चांगला संपर्क बनवावा लागेल आणि त्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करावं लागेल। तसेच ऊस शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांमधील कारखान्यांमध्ये आपले पीक विकण्यापासून थांबवले पाहिजे। ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी रोजगार निर्माणावरही लक्ष ठेवलं पाहिजे। DC आणि कोप्पा शुगर कारखाना आणि चम शुगर कारखाना यांनाही 25 जून पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्याचे आदेश दिले आहेत। बैठकीसाठी खाद्य आणि नागरिक पुरवठा सहसंचालक कुमुदा शरद, संयुक्त संचालक कृषी चंद्रशेखर आणि इतर अधिकारी उपस्थित होते।